camera.
सेलेब कट्टा आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस कॉमेडी ऍक्टर संदीप पाठक सोबत. सो संदीप, मला आता हे विचारायचं होतं की तुझी अशी एखादी कुठली गोष्ट आहे जी बऱ्याच दिवसांपासून तुला करायची होती घरी बट वेळ मिळत नव्हता आणि आता तो वेळ मिळाला आहे, ती गोष्ट तू केली आहेस, कुठली ती?
मी अनेक पुस्तकं घेऊन ठेवली होती आणि ही वाचायचे, परंतु ते काही प्रवासात वाचन होत नाही, शूटिंगच्या दरम्यान वाचन होत नाही. तर आता मी थोडस दुपारचा वेळ जो असतो आपल्या, सगळं झालं समजा स्वयंपाकाचं, भाजी बिजी काहीतरी बनवली, मग एकत्र जेवलो, त्याच्यानंतर साधारण 2 ते 5:30 असा एक छान आरामाचा वेळ आहे. तर त्या आरामाच्या वेळात आराम करण्याच्या ऐवजी मी पुस्तक वाचतो किंवा सिनेमा बघतो. आणि मी काय बिंज वॉचर नाहीये की रात्रभर बसून सिरीज संपवत, तसं मी नाहीये. मी प्रॉपर 11:30-12 रात्रीची झोप प्रेफरन्स देणारा आहे. आणि या निमित्तानं मला सगळ्या तरुण पिढीला असं सांगायचं, तुम्ही दिवसा भरपूर बघा, तुम्हाला जे काही बघायचं युट्यूबवर, नेटफ्लिक्सवर, अमेझॉनवर, परंतु रात्री शक्यतो जागरण करू नका. रात्र ही झोपण्यासाठी आहे आणि त्याच्या शरीरावर खूप इफेक्ट होतात. जेव्हा तुम्ही बरेच जण पहाटे झोपतायत, सकाळी झोपतायत, दुपारी उठतायत, तर तसं करू नका. 93.5
रेड एफएम बजाते रहो.